आया है सेना को लेकर माखन चुरा लेगा मटके फोड़ कर आला रे नचका लाला रे आला रे आला रे गोविंदा आला
चला गड्या पाहू चला,
गोकुळचा कृष्ण आला।
मुरली वाला दाखविल त्याची लीला है कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला
गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडा याला कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला
झाली पघार झाली राधा गौळण वेडी देवाची सारी कला कळली नाही तिला हे कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला रे
गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडा याला कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला
सारा जाऊया दर्शनाला गोविंद गोपाल बोला कृष्णाचा गोपाल काला चला चला गड्या पाहू चला
कृष्ण आला दही हंडी फोडा याला कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला
ही गोकुळ नगरी सारी दुमदुमली ही भारी पहायला देवाला जमल्या या नर नारी उत्तम रंग आला गोकुळ अष्टमीला हे कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला
गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडा याला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला
हे गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडा याला हे कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला हे चला 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 दही हंडी फोडा याला
टोळी लाजली की तोरण पता क्या न सजली पोर सोर ही पाण्यात भिजली सारी डीजे च्या तालावर नाचली पाहून पोरींची टोळी ही लाजली ए धरून अखेर थरावर थर आला दही दूध लोणी लुटाया घेर थरावर थर आला दही दूध लोणी लुटाया गोपाला आलाया मटकी फोडाया गोपाला आलाया मटकी फोडाया
आलाया मटकी फोडाया आलाया मटकी फोडाया आलाया मटकी फोडाया आलाया मटकी फोडाया
हंडी उंचावर दिसते भारी गोपाळ बारी बारी पैज लाखोची लावी ती सारी चालू झाली अशी ही तयारी हंडी उंचावर दिसते भारी येते गोपाळ बारी बारी पैज लाखोची लावी ती सारी चालू झाली अशी तयारी या त्या आळीचा गोइंदाच्या टोळीचा जमाव इथं भिडाया गोपाला आला या मटकी फोडाया
गोपाला आला या मटकी फोडाया आला मटकी फोडाया आला या मटकी फोडाया आला या मटकी फोडाया आला या मटकी फोडाया
गोपाला आला या मटकी फोडाया
गोपाला आलाया मटकी फोडाया हा
आज तुझ्या विना लागे सारा तुना आज तुझ्या विना